अवघाची तो हरी उभा विटेवरी कर कटावरी ठेवो निया वारकऱ्यांचं लाडकं दैवत पंढरीचा पांडुरंग या विठोबाने भक्तांच्या घरी जाऊन स्वतः काम केली. अहो हा विठ्ठल जनाबाईला दळू लागला, चोखोबाची गुरे राखली, रोहिदासाचे जोडे शिवले, दामाजीचे कर्ज फेडले, कबीराचे शेले विणले, गोऱ्या घरी मडकी भाजली, भक्तांच्या हाकेला त्वरित धावून जाणारी दिनांची माऊली भावाची भुकेली आहे.
भाव भुकेलारी करी तसे भक्तांची चाकरी, भाव भुकेलारी करी तसे भक्तांची चाकरी. कबीरा कृष्ण कृपाळू भक्त कबीरा कृष्ण कृपाळू विनू लागला चले चालू विनू लागला चले चालू बैसून मादावरी करी तसे भक्तांचे साखरी भाव भुकेलारी भक्तांचे साखरी. अंगण जाडी जाते ओडी अंगण जाडी जाते ओडी संत जनीचा घरी कावळी संत जनीचा घरी कावळी चांदनाथ आभारी करी तसे भक्तांचे साखरी भाव भुकेलारी करी तसे भक्तांचे साखरी. लोक्याचा गणेशी पती सुके ओ मुनी पात्र सा